50 languages.
28.
Attais.
Attais.
Im Hotel Beschwerden.
Hotel mein Shikayatein.
Hotel mein Shikayatein.
Die Dusche funktioniert nicht.
Shower kaam nahi kar raha hai.
Shower kaam nahi kar raha hai.
Es kommt kein warmes Wasser.
Garam pani nahi aa raha hai.
Garam pani nahi aa raha hai.
Können Sie das reparieren lassen?
Kya aap ise theek karwa sakte hain?
Kya aap ise theek karwa sakti hain?
Es gibt kein Telefon im Zimmer.
Kamre mein Telefon nahi hai.
Kamre mein Telefon nahi hai.
Es gibt keinen Fernseher im Zimmer.
Kamre mein Television nahi hai.
Kamre mein Television nahi hai.
Das Zimmer hat keinen Balkon.
Kamre mein Chhajja nahi hai.
कमरे में छज्जा नहीं है.
Das Zimmer ist zu laut.
कमरा बहुत शोर वाला है.
कमरा बहुत शोर वाला है.
Das Zimmer ist zu klein.
कमरा बहुत छोटा है.
कमरा बहुत छोटा है.
Das Zimmer ist zu dunkel.
कमरे में बहुत अंधेरा है.
कमरे में बहुत अंधेरा है.
Die Heizung funktioniert nicht.
तापन काम नहीं कर रहा है.
तापन काम नहीं कर रहा है.
Die Klimaanlage funktioniert nicht.
वातानुकूलन काम नहीं कर रहा है.
वातानुकूलन काम नहीं कर रहा है.
Der Fernseher ist kaputt.
Television set kharab hai.
Television set kharab hai.
Das gefällt mir nicht.
Mujhe yeh achha nahi lagta hai.
Mujhe yeh achha nahi lagta hai.
Das ist mir zu teuer.
Yeh mere liye bahut mehanga hai.
यह मेरे लिए बहुत महंगा है.
Haben Sie etwas billigeres?
क्या आपके पास और सस्ता कुछ है?
क्या आपके पास और सस्ता कुछ है?
Gibt es hier in der Nähe eine Jugendherberge?
क्या यहाँ आसपास कोई यूथ हॉस्टल है?
क्या यहाँ आसपास कोई यूथ हॉस्टल है?
Gibt es hier in der Nähe eine Pension?
Kya yahan aaspaas koi guest house hai?
Kya yahan aaspaas koi guest house hai?
Gibt es hier in der Nähe ein Restaurant?
Kya yahan aaspaas koi restaurant hai?
Kya yahan aaspaas koi restaurant hai?
Bitte besuchen Sie www.book.de für Bücher und Texte.